contemplation of the six bardos.
Saha Bhandu Avastan Var Chintan.
Contemplation of the bardo of life.
Jivanacha Bhandu Var Chintan.
Now we're experiencing the bardo of life.
Apan जीवनाचा अनुभव घेत आहोत.
लाइफ इज बिटवीन बर्थ एंड डेथ.
जीवन हे जन्म आणि मृत्यूच्या मध्ये आहे.
वी डोंट नो हाउ लॉंग इट्स गोइंग टू गो ऑन फॉर.
आता आपण किती काळ राहणार आहोत हे माहित नाही.
But it must end in death.
परंतु मृत्यूने त्याचा अंत होणार आहे.
This life gives us very special opportunities.
तर ह्या जीवनाने आपणाला एक विशेष संधी प्राप्त करून दिलेली आहे.
इन दिस लाईफ वी कॅन गो फॉर रेफ्यूज टू द थ्री ज्वेल्स.
आणि याच जीवनामध्ये आपण तीन रत्नांना शरणगमन करू शकतो.
इन दिस लाईफ वी कॅन प्रॅक्टिस द धम्मा.
आणि याच जीवनामध्ये आपण धम्माचं आचरण करू शकतो.
So I will not waste this life in laziness.
मी हे जीवन आळसात घालवणार नाही.
I will not delay practicing the Dhamma.
धम्माच्या आचरणासाठी मी विलंब करणार नाही.
I will practice the path of Shila, Samadhi, Prajna.
Shil, Samadhi ani Prajna ya margacha mi avlamb kare.
I will study the Dhamma.
Mi dhamma cha abhyas kare.
I will reflect on the Dhamma.
Mi dhamma var chintan kare.
I will realize its meaning.
आणि मी त्याचा अर्थ जाणून घेईन.
If I do not realize the Dhamma in this life, I may not meet it again for many lifetimes.
मी जर या जीवनामध्ये धम्म जाणून घेतला नाही तर पुढे अनेक जन्म मी तो जाणू शकणार नाही.
Now that I've got a human body, I will not idle it away in laziness.
मला आता हे मानवी शरीर लाभलेलं आहे आणि त्याला मी आता व्यर्थ सोडणार नाही.
I will not be distracted from the path.
आणि मार्गापासून मी विचलित होणार नाही.
Now I am in the dream body.
Ata mi swapna body cha avasthita hai.
Dreams come, they go.
Swapna yetat ani jatat.
But even in a dream, I can gain realization.
स्वप्नामध्ये देखील मी सत्यतेची अनुभूती घेऊ शकतो.
I won't just sleep like an animal.
मी केवळ प्राण्यांसारखा झोपत नाही.
I will try to use my dreams to gain awakening.
मी माझ्या स्वप्नांचा उपयोग उद्धत्व प्राप्तीसाठी करणार आहे.
I will try to remember my dreams.
मी माझी स्वप्न लक्षात ठेवेन.
I will value my dreams.
मी माझ्या स्वप्नांची किंमत करतो.
I will try to see what my dreams are trying to tell me.
माझी स्वप्न मला काय सांगत आहे हे मी लक्षात घेण्याचा प्रयत्न करेन.
I will try to be aware while I'm dreaming.
माझं स्वप्न काय आहे याविषयी मी जागृत राहील.
I will try to understand the true nature of dreams.
स्वप्नाचा खरा स्वभाव जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन.
I will try to awaken in my dreams.
माझ्या स्वप्नामध्ये मी जागृत राहील.
Awaken to the truth.
सत्यासाठी जागृत राहील.
experiencing the bardo of meditation. I will not waste this opportunity in drifting and distraction. I will practice shamatha.
मी समतेचं आचरण करेन.
Concentrating, refining my mind.
एकाग्रता साध्य करून माझं मन शुद्ध करणार आहे.
I will practice vipassana.
मी विपस्सनेचा सराव करेन.
Trying to see the real nature of things.
आणि वस्तुमात्रांचं सत्य स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करेन.
I will try to die spiritually.
आणि मी आध्यात्मिक दृष्ट्या मृत्यूस तयार होईल.
I will try to be reborn spiritually.
आणि पुनर्जन्म आध्यात्मिक पुनर्जन्मासाठी मी तयार होईल.
At this time of meditation, I will put aside all other concerns.
ध्यान साधनेच्या वेळेस सर्व प्रकारच्या चिंता मी बाजूला ठेवेन.
I will not think of my other life.
माझ्या इतर जीवनाचा मी त्यावेळेस विचार करणार नाही.
I will give myself wholeheartedly to the practice.
मी अंतकरणपूर्वक या साधनेसाठी वाहून घेईन.
I will realize the truth.
सत्य जाणेपर्यंत.
experiencing the bardo of the moment of death. My body's functions are breaking down. My mind can't form my experience anymore. Everything is dissolving. I will let go.
मी त्यांना जाऊ देत आहे.
Give up clinging to this life.
या जीवनाची जी आसक्ती आहे.
Leave behind my family and friends.
मी माझ्या परिवाराला आणि मित्रांना मागे सोडत आहे.
Now the clear light of pure reality is shining upon me.
आणि सुस्पष्ट असा प्रकाश माझ्यावरती पडत आहे.
The clear light of pure reality.
शुद्ध सत्यतेचा प्रकाश माझ्या भोवती आहे.
I will not run away from it.
मी यापासून दूर पळत नाही.
I will not be frightened.
मी घाबरलेलो नाही.
I will embrace the truth.
आणि या सत्याला मी स्वीकारणार.
Will unite with it.
त्याच्याशी एकरूप होत आहे.
I'm experiencing the visions in the after-death state. Before me are appearing all kinds of visions.
वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य आपल्या समोर येत आहे.
Overwhelming visions.
अतिशय अद्वितीय अशा प्रतिमा आपल्या समोर आहे.
I'm experiencing the most beautiful, the most brilliant Buddhas.
आणि अतिशय प्रकाशमान बुद्ध आपल्याला दिसत आहे.
Let me go for refuge to them.
मी आता बुद्धांना शरण जातो.
Let me not run away from them.
त्यापासून मी दूर पळणार नाही.
From time to time I experience terrifying figures.
आणि वेळोवेळी महाभयंकर अशा प्रतिमा देखील दिसत आहे.
Demons that seek to tear me apart.
आणि राक्षस जणू मला त्यापासून दूर नेत आहे.
All these visions are my own mind.
या सर्व प्रतिमा माझ्या मनातूनच निर्माण झालेल्या आहेत.
Let me realize the nature of these dreams.
आता मला या सत्यतेच्या स्वप्नात पाहू द्या.
Let me unite with the Buddhas.
मला बुद्धांशी एकरूप होऊ द्या.
Let me see that the demons are in fact the Buddha.
आता हे राक्षस सुद्धा मला बुद्ध दिसत आहे.
Let me not waste this opportunity with fear.
आता ही जी संधी प्राप्त झालेली आहे त्या संधीमध्ये मी भिनार नाही.
I'm experiencing the bardo of taking rebirth.
पुनर्जन्म घेण्याच्या बारुडावस्थेचा आपण अनुभव घेत आहोत.
The winds of my karma are driving me towards a new life.
माझ्या कर्मांमुळे मी पुनर्जन्माकडे जात आहे.
I'm longing for a fixed identity.
कारण मला निश्चित अशा परिचयाची गरज आहे.
I'm approaching the realm of my rebirth.
आणि माझ्या पुनर्जन्माकडे मी वळलो आहे.
I can see my future mother and father.
मी माझ्या भविष्यातील आई वडिलांना पाहत आहे.
I feel jealous of one and attracted to the other.
एकाच्या प्रति माझ्या मनामध्ये स्पर्धा आहे तर दुसऱ्यांच्या प्रति माझ्या मनामध्ये आकर्षण आहे.
Let me not give in to this attraction, this jealousy.
तर मला हे आकर्षण आणि स्पर्धा सोडायची आहे.
Let me resist the force of karma.
कर्माच्या प्रवाहाला मला थांबवायचं आहे.
Let me remember the teaching of my Kalyana Mitras, my Guru.
माझ्या कल्याण मित्रांनी आणि गुरुंनी दिलेल्या शिकवणीच्या मी संपर्कात आलो आहे.
Let me value this freedom.
आणि या स्वतंत्र जीवनाचं मूल्य मी जाणत आहे.
Let me remember that after I've been reborn, I don't know what's going to happen.
आता जर मी पुनर्जन्म ग्रहण केला तर मला माहित नाही काय घडणार आहे.
Let me remember the Buddha, Dhamma and Sangha.
आणि मी बुद्ध धम्म संघाबरोबर राहतो.
Let me not go where I am attracted.
जिकडे मी आकर्षित झालो आहे तिकडे मला जायचे नाही.
O you who are always delaying, you don't think about the coming of death. You devote yourself to the useless doings of this life. If you return empty-handed from this life, it'll be a complete disaster. You know that what you need is the Dharma. So why not devote yourself to practicing the Dhamma right now? These are the words of the great gurus. If you don't keep your guru's teaching in your heart, will you not be acting as a traitor to yourself?
आपण जर आपल्या गुरुंचे हे शब्द ऐकले नाही,
will you not be acting as a traitor to yourself?
मग आपण आपल्यासारखे दुर्भागी असू.
It is of great importance that these root words be known.
आणि हे जे मूळ शब्द आहे ते माहीत असणं फार महत्त्वाचं आहे.